तुम्ही ऐकत आहात लाइट्स कॅमेरा
Action! नमस्कार, मी गुरु ठाकूर. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.
तुझ्या कवितांचा सर्वात मोठा फॅन किंवा क्रिटिक कोण आहे?
आई, कारण तिने बरंच वाचलं असल्यामुळे तर ती अगदी, हा मग तिनं बाळगावकर हे ते सगळे माहीत आहेत आणि अगदी असं ते ती म्हणते की हे इथे जरा हे तेच आल्यासारखं वाटतंय किंवा असं ती बराच की हे छान आहे. आणि तिने मला असं सांगितलं की कविता करताना आजही मी माझी अशी कविता, बऱ्याच जण मी प्रेमात पडलो असं असतं की मला काहीतरी लोक स्वतःचं फ्रस्ट्रेशन आलं की कविता लिहितात, तर मी अशी एकही कविता लिहिलेली नाही. माझ्या जगण्यावरच्या असतात, कारण तो अनुभव तिच्याकडनं आला की ती म्हणाली की असं काहीतरी ज्याचा लोकांना उपयोग होईल, मग त्यांच्या बॅड पॅचमध्ये ती कविता वाचल्यावर त्यांना चैतन्य मिळेल.
एखादा लकी पेन असतो, लकी शर्ट असतो, असं काही तुझं काही आहे?
नाही काय, म्हणजे मी लक ह्या गोष्टीवर तसं फारसं मी अजिबात, हा मी मेहनत, म्हणजे मी 100% कदाचित ती ज्ञानेश्वरी घरी वाचले म्हणून असेल की आई आणि बाबांनी मला नेहमी सांगितलं की ज्ञानेश्वरण की गीतेत सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, कर्मयोग हा सगळ्यात मोठा योग आहे, तू कर्मयोगी हो आयुष्यात. तर मी ना कर्म मानतो, बाकी ना मला असं वाटतं की कुठल्याही क्षणी, म्हणजे एखादं तुम्हाला गाणं सुचतं तेव्हा तुमच्याकडे रिफिलही नसते, मग तुम्ही काय शोधत असा एखादा रिफिलचा तुकडा जुनी पेन्सिल आणि त्याने तुम्ही लिहिता, ते इथे येणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मग ते हत्यार काही चालतं.
तुझ्याच एखाद्या सॉंगचं विडंबन तू बनवलंयस का?
नाही केलंय मी, कारण सुरुवातीच्या काळात बरीच विडंबन गाणी मी केली, पण माझ्या कुठल्या गाण्याचं नाही केलंय मी म्हणजे अजून तरी.
गाणं लिहायला बसायला तुला कुठली जागा जास्त आवडते?
कोणती? कारण कधी काय 11th hour आता ना 85% गाणी 90% ही चालीवर होतात, त्यामुळे ती चाल कानाला लावून मी ट्रॅव्हल करत असतो. कधी कधी प्रवासात सुचतं, कधी घरी बसलं असताना किंवा इतरांशी गप्पा मारताना एक मिनिट असं करून धावत जाऊन तो शब्द लिहितो, त्यामुळे ती काही होतच नाही तसं की एका ठिकाणी बसावं, की उलट होतं की एका ठिकाणी बसल्यावर तुम्ही लॉक होऊन जाता, कारण एकाच व्हॉट्सअपवरती 4 संगीतकारांच्या चाली आलेल्या असतात आणि त्यामागे पाठव 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 असं कवी भेजरे हो, तर त्यामुळे ना तुम्ही ब्लॉक होता.
सध्याच्या बॉलिवूड सॉंग्समधला कोणतं एक ट्रेंड तुला नाही आवडत?
शब्दांवर अन्याय होणारा जो ट्रेंड आहे, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आत्ता जावेद अख्तर साहेब पण म्हणाले की सूर आणि शब्द दोन्ही मारले जाणारं जे म्युझिक आत्ता होते, की मग असं वाटतं की अरे ह्यात शब्द नसले तरी चालले असं, काही असतं तरी चाललं असं. गाणं तुम्ही जेव्हा तुम्ही खूप फ्रस्ट्रेट आहात की एकटेच बसलं आहात आणि ते उशाला घेऊन गाणं तुम्ही झोपलं तर तुम्ही सगळं विसरू शकता किंवा तुम्हाला तुम्ही एका वेगळ्या जगात जाऊ शकता, तसं गाणं असलं तर ते जास्त भावतं तुम्ही, कारण 24 तास तुम्ही नाचू नाही शकत किंवा उठून, तर असं गाणं तुम्हाला प्रवासात जायचं, तो ट्रेंड मला आवडतो. पण असे आणि कुठेतरी बॉलिवूडच्या संगीतात एकसुरीपणा आला आहे की एकाच टिपेच्या आवाजात गातायत आणि मग सगळे गायक हा एकच माणूस आहे का असंही वाटतं, तर तोचपणा आहे ना, तो कंटाळवाणा वाटतो थोडासा.
या क्षणी तुला एक उन्हाळ दिवस दिला तर तू त्यात काय करशील?
मला अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. मला गिटार वाजवायला शिकायचंय बरेच दिवस, पण त्यासाठी वेळ मिळत नाही आहे.
फोटो आहे मात्र हा गिटार सोबत, गुगलवर सर्च केला तर मिळेल तुम्हाला.
गणलो होतो हा, म्हणजे मी फक्त एक हसीना थी हे ही ट्यून एवढी तरी मला शिकवायचं आहे का, मित्राला गळ घातली टँग टॅन, बऱ्याच जण मला वाटतं त्यासाठीच शिकत असली गिटार, ते एकच वाजवण्यासाठी, तर तेवढं मी हे करताना तो फोटो काढला होता मित्राने. पण म्हणजे शहराबाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मला आवडतात, म्हणजे कुठेतरी 8 ठिकाणी जाऊन, म्हणजे मध्ये मी गेलो होते का मित्राकडे आणि म्हटलं की त्याप्रमाणे एक कुंभार मडकी बनवत, मला वाटलं की मला हे आलं पाहिजे आणि मी त्याच्याकडे राहून 2-3 दिवस जाऊन ते मडकं बनवायला शिकलो होतं चाकावरती. किंवा काही आवडतं की एखादं नेटवरती आत्ताही पेपर मिशामध्ये काम करत किंवा कागदाच्या वस्तू बनवतात त्याला काय म्हणतात ओरिगॅमी, तर मी आत्ताही अचानक मला कोणी ते पॅम्पलेट दिलं, ते आपण तुम्ही ट्रॅव्हल करताना खिडकीतनं गाडीच्या ते देतात ना, तर मी ते घेऊन आत्ताही त्याची मला शीट होडी बंबहोडी अजून आठवते का या हे मी करू शकतो. तर हे मला आवडतं, मला लहान म्हणजे इनोसन्स जो आहे तो जपायला मला आवडतं, की तुमच्यात एक मूल आहे जपलेलं. माझ्या कवितेच्या वेळ होती की हट्टी खट्याळ किंचित सह लाडाने बिघडलेलं, अहो नाही कसं तुमच्यातही एक मूल आहे दडलेलं, ही माझी कविता, मला ते जगायला आवडतं.
आणि व्हॉट वॉज युअर लाइट्स कॅमेरा ॲक्शन मोमेंट ऑफ द लाईफ?
एका क्षणी जेव्हा मी टॉप सिरियलमध्ये होतो, की म्हणजे टिपरही सुरू होती, सांजबूल जगावेगळी नावाची सिरियल लिहित होतो, आणि अचानक एक एक दिवशी मी ठरवलं की उद्यापासून मी मालिका लिहिणार नाही टी व्हीसाठी का, तर मला असं वाटलं की त्यात तोचपणा आहे. कुठलीही सिरियल दुसऱ्या दिवशी एक आठवड्याने बघताना ती जुनी असं म्हणतो, मग सिरियल हे न्यूजपेपरसारखं माध्यम वाटतं की आजचा पेपर उद्या रद्दी होत होतो, तर कादंबरी कसं आहे की ती रद्दीत मिळाली तर लोक घरी घेऊन येतात, तर मला असं वाटलं की ते माध्यम सिनेमा आहे, तर आपण त्यासाठी, आणि मी अचानक डिकले कारण अनेक लोकांनी मला अपोज केलं, कारण टी व्ही नाही करणार हा खूप मोठा, मी आजच्या काळातही कुठलं, आणि त्यानंतर मी मला वाटतं 2003 तो निर्णय घेतला, आणि 2003 आत्तापर्यंत मी टी व्हीसाठी काम नाही केलं आणि मी आनंदी आहे, मला छान चाललंय. तर मला वाटतं की तो निर्णय योग्य होता.
व्हॉट वॉज द बेस्ट पार्ट ऑफ टुडेज इंटरव्ह्यू?
बेस्ट पार्ट ऑफ की बऱ्याच गोष्टी मी त्यानिमित्ताने मी माझ्या जुन्या आयुष्यात तुम्हाला घेऊन गेली, जे मधल्या काळात आपण विसरतो, आणि त्या सगळ्या माणसांची आठवणी केली. आणि दुसरी गोष्ट की मी इतका, मला ओळखणारी माणसं सांगतील की मी इतका कधीच बोलत नाही, तर तुम्हाला बोलतं केल्याबद्दल तुझे आभार.
93.5 FM बजाते रहो. लाइट्स कॅमेरा ऍक्शन कट इट.